들어오 선불나 하루 깨고 울자 아픔이 내 흠이 들어오 들어오
नमस्कार मॅडम, तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपण मागच्या वेळेला जाणून घेतलं की हेल्थ म्हणजे काय किंवा हेल्दी राहणं म्हणजे काय, मॉडर्न मेडिसिनमध्ये हेल्थचे डेफिनेशन नक्की काय आहे आणि हेल्दी आणि अनहेल्दी राहणं यातला काय फरक आहे.
येस, हेल्थची डेफिनेशन तर आपण मागच्या वेळेला पाहिलीच होती की फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग म्हणजे हेल्थ. पण आता खरं सांगू का की कोविडच्या आधीचा एरा म्हणजे प्री कोविड एरा आणि पोस्ट कोविड एरा ह्याच्यात खूप फरक पडला आहे. की कोविडची आपली सुनामी येऊन गेल्यानंतर ॲक्च्युली आता बाईट्स, सगळं जग बाईट्सवर चालतं. ज्यांच्याकडे जास्त मेगा जी बी किती आहेत, डेटा किती आहे, किंवा जीन ॲटम आणि नुसता ॲटमवरती नाही आहे, आता नॅनो सायन्सपर्यंत टेक्नॉलॉजी गेली आहे. त्यामुळे आता हेल्थ सुद्धा हेल्थच्या विषयासारख्या आरोग्यासारख्या विषयामध्ये जे की जो रिसर्च चालतो, जे सगळं आता नवीन संशोधन सुरू आहे, ते सगळं आता मॉलिक्युलर लेवलला म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीवर सुरू आहे. आणि त्यामुळे आता ॲक्च्युली प्रत्येक सेल आपल्या शरीरातला कसा ॲक्ट करतो कुठल्याही आजारात आणि नॉर्मल फंक्शन कसं करतो हे लोकांना आता माहीत व्हायला लागलं आहे. आणि आता त्या लेवलला मॉडर्न मेडिसिन पोचलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक आजार होताना किंवा फिटनेसचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला आजार आणि फिट ॲब्सोल्युटली फिट व्यक्ती ह्याच्यामध्ये काय फरक आहे असा विचार जर करायचा झाला तर आजार आधी होतात का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी नॉर्मल शरीराची फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन कसं चालतं आपल्या शरीराचं हे जाणून घेणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला काय आहे तर आम्ही काय म्हणतो की ॲक्च्युली कसं असतं, आपलं शरीर कशाचं बनलंय तर सेल्सचं. हां, प्रत्येक एक एक छोटी छोटी पेशी बनून सेल्स बनतात. अनेक सेल एकत्र येऊन त्याची एक मोठी पेशी किंवा टिश्यू बनतो. अनेक टिश्यूज एकत्र येऊन त्याची एक सिस्टीम बनते, जसं की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, नंतर CNS म्हणजे नर्वस सिस्टीम म्हणा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा. आणि या सगळ्या सिस्टीम्स एकत्र येऊन शेवटी त्याच्यापासून अख्खी एक आपलं शरीर बनतं. प्रत्येक शरीरामध्ये आता कसं आहे की एकटा माणूस काही करू शकत नाही. जेव्हा आपण एकत्र येतो एकीचं बळ आपल्याला दणकट बनवतं. तसं असं म्हणतात की होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स, म्हणजे एक पार्ट उपयोग नाही आहे, सगळे पार्ट्स मिळून जर त्याचा एक होल झाला तर तो जास्त स्ट्रॉंग असतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक सेल हा आपल्या शरीरात अत्यंत असा व्होलटाईल आणि कायम असा हलणारा असा नेचरचा आहे. आपल्याला असं वाटतं ना की काहीच घडत नाही आहे म्हणजे सगळं शांत म्हणजे हेल्दी आहे, तर तसं रॉंग आहे. ॲक्च्युली माणूस वरनं कितीही शांत दिसत असला तरी त्याच्या प्रत्येक पेशी प्रत्येक सेल हा अत्यंत ॲक्सिलरेटिंग म्हणजे काय तर कॉम्प्लिकेटेड आणि अत्यंत म्हणजे असा तो सारखा व्होलटाईल आणि पर्सरटाईल असतो, रेस्टलेस असतो. आणि त्याच्यावर अनेक अटॅक्स होत राहतात, जे आपण सेवन विलन्स बोललो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे वातावरणीय बदल, खाण्यापिण्यातनं होणारे बदल, जंतूंचा होणारा अटॅक, हे सगळे जे आपल्या शरीरावर होतात तर त्याचा परिणाम आपल्या हेल्दी सेल्सवर होत असतो आणि ते त्यांच्या परीने त्या अटॅकला प्रतिसाद देत असतात, त्याचा प्रतिकार करत असतात. आलं का लक्षात? मी तुम्हाला एक उदाहरण देते ह्याच्यासाठी की तुम्ही एखादं वादळ येताना पाहिलेलं आहे. तर जेव्हा जोरात वादळ येतं, वारा सुटतो, पाऊस येणार आहे, अशा वेळेला काय होतं, झाडाच्या फांद्या पहिल्यांदा वाकतात आणि झाड त्या वादळाच्या वाऱ्याच्या वेगानुसार स्वतःला ॲडॉप्ट करतं. म्हणजे झाड थोडंसं वाकून राहतं सो दॅट ते मुळापासून निघून येऊ नये. आणि जसं वादळ जाईल तसं ते झाड परत उभं राहतं. हो की नाही? काही वेळेला काय होतं की वादळ खूप जास्त जोरात असतं, वेडं वाकडं असतं, अशा वेळा त्याच्या फांद्या तुटतात झाडाच्या. एक दोन फांद्या तुटतील, पानं गळतील, थोडंसं लॉस होईल, पण झाड मुळापासून नाही हलत. आणि ते परत वादळ शमलं की परत झाड नव्याने उभे राहतं, त्याला ऋतुमानानुसार नवीन पालवी फुटते आणि परत पहिल्यासारखं झाड आपल्याला दिसायला लागतं. पण काही वेळा काय होतं, जसं की हरिकेन, एकदम जोरात वादळ आलं, तर अशा वेळा मात्र ते झाड सर्वाईव्ह होऊ शकत नाही आणि ते मुळापासून निघून येतं आणि मग त्यावेळेला त्या झाडाला आपण रिप्लेस नाही करू शकत. तर सेम गोष्ट आपल्या शरीरामध्ये घडते की युजुअली काय होतं, कुठलाही आपल्याला अटॅक झाला शरीरावर एखाद्या इम्युनॉलॉजिकल एजंटचा किंवा एखाद्या जंतूचा, तर अशा वेळेला आधी तुमचं शरीर अडॉप्ट करायला बघतं. पहिल्या केसमध्ये जसं झालं होतं की झाड वाकलं होतं. फॉर एक्झाम्पल, आता तरुण मुलांचं म्हणाल तर तुम्ही ज्या वेळेला एक्सरसाइज करता. सगळ्यांना माहिती आहे की जिमला गेल्यावर तुम्ही जेव्हा वेट ट्रेनिंग करता, वजन उचलता किंवा एखादी गोष्ट रिपीटेडली करता, भरपूर पळता, त्यावेळेला तुमचे स्नायू स्ट्रॉंग बनतात आणि स्नायूची ग्रोथ होते. म्हणजे डोले शोले म्हणतो ना आपण, कसे बायसेप्स दिसले, तर हे कधी होतं? हे तुमच्या स्नायूचं केलेलं अडॅप्टेशन आहे. म्हणजे काय तर त्या स्नायूला माहिती आहे की हा मुलगा रोज येणार आहे आणि रोज एवढं वजन उचलणार आहे, तर आपल्याला स्ट्रॉंग बनायला पाहिजे. मग त्याची ग्रोथ व्हायला लागते आणि तुमचे बायसेप्स, जे शरीरातले मसल्स आहेत, ते वाढायला लागतात. कारण त्यांना ही मसल मेमरी तयार होते की रोज आपल्याला एवढं वजन उचलून किंवा एवढे किलोमीटर पळायचे. नाव दिस इज अडॅप्टेबिलिटी. हे अडॅप्टेशन आहे.